आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचा कृषी विभागाचा निर्णय। दुष्काळ अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ। प्राध्यापक भरतीसाठी सुधारित दिशानिर्देश जारी। पेसा भरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी शासन आदेश प्रसिद्ध। एसटीमध्ये विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार। मुंबई महानगरपालिकेत 44 वर्षानंतर भाजपाचा महापौर। आणि 12वीच्या परीक्षेमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये कॉपी उघड। आणि आता बातम्या विस्तारानं। राज्यातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागानं घेतला आहे। मानसिक आरोग्य, सामाजिक समस्या, आर्थिक आव्हानं आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींबाबत उपाययोजनांची शिफारस आणि अंमलबजावणीचं काम हे कृती दल करेल। कृषी विभागाच्या विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी या कृती दलाचे प्रमुख असतील, तर सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंडे, नंदकिशोर नेनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिलकर, विनायक हेगाना आदी या कृती दलाचे सदस्य असतील। आधीच्या समितीच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील, असं रफिक नाईकवाडी यांनी सांगितलं। राज्यात गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ केल्याचा शासन निर्णय सरकारनं आज जारी केला। ही सवलत 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी लागू असून सर्व विद्यापीठं, परीक्षा मंडळं आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनाही शुल्क माफी लागू असेल। पेसा भरती पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं आज शासन आदेश जारी केला आहे। त्यानुसार ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% अधिक किंवा 25-50% दरम्यान आहे तिथे 50% पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावीत असा निर्णय सरकारनं घेतला आहे। अशा क्षेत्रांमध्ये 50% पदं ही खुली असतील। ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% कमी आहे तिथे 25% जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, 25% इतर आरक्षित प्रवर्गासाठी राखीव असतील। या आरक्षणानुसार पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती केली जाणार आहे। राज्य सरकारनं सार्वजनिक विद्यापीठांमधल्या प्राध्यापक निवड प्रक्रियेसाठीच्या नियमांमध्ये बदल केला आहे। त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना शैक्षणिक पात्रता आणि संशोधनाला 60%, शिकवण्याच्या अनुभवाला 20% आणि मुलाखतीमधल्या कामगिरीला 20% महत्व दिलं जाणार आहे। सध्या सुरू असलेल्या निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा हीच कार्यपद्धती वापरली जाणार आहे। एसटी महामंडळानं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यासारख्या सर्वांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल। 199 रुपये देऊन हे कार्ड विकत घ्यावं लागेल। बस स्थानकांवर तसंच विविध 3000 एजंटकडे हे कार्ड मिळणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। काल रात्री त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार हे देखील उपस्थित होते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 17,00,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे। ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 4.4% असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं। लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या। 16व्या वित्त आयोगानं राज्यांना 41% निधी देण्याची सूचना केली आहे। येत्या आर्थिक वर्षामध्ये हा सुमारे 25,00,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या। गेल्या वित्त आयोगाच्या कालावधीत सुद्धा निर्धारित असलेला सर्व निधी राज्यांना दिला होता। वित्त आयोगाच्या अहवालामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचं त्यांनी नमूद केलं। राज्यात 1,50,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,
महाराष्ट्र के लिए प्रधानमंत्री जी ने 23,926 करोड़ रुपए का बजट रेलवे का इस वर्ष के लिए आवंटन किया है, जो कि यूपीए सरकार के समय में मात्र 1,100 करोड़ रुपए का बजट मिलता था। और भी महाराष्ट्र में कई स्टेशन के कैपेसिटी को दो गुना करने का काम अभी चल रहा है।
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भात आज नवे दिशानिर्देश जारी केले। त्यानुसार सरकारी कार्यक्रमांमध्ये, शाळांमध्ये तसंच इतर महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये जनगण मन या राष्ट्रगीतानंतर लगेचच वंदे मातरम वाजवणं अनिवार्य असेल। वंदे मातरम गीताची सर्व 6 कडवी वाजवली जातील। यापूर्वी वंदे मातरमची 2 कडवी प्रचलित होती, आता मात्र हे गीत संपूर्ण वाजवलं जाईल असं या दिशानिर्देशामध्ये म्हटलं आहे। तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक महापौरपदी विराजमान झाला। भाजपच्या नगरसेविका ऋतू तावडे यांनी आज मुंबईच्या 78व्या महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला। शिवसेनेचे संजय घाडी यांना उपमहापौरपद देण्यात आलं आहे। दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी केली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील, त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल। मी आणि माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातून जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात जैतापूर इथं इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण उघडकीला आलं आहे। या प्रकरणी निरीक्षकांसह 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। बीड जिल्ह्यातल्या चौसाळा गावातल्या परीक्षा केंद्रात इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान परीक्षार्थींना पालकच कॉप्या पुरवत असल्याची दृश्य प्रशासनानं सुरक्षेसाठी तैनात केलेल्या ड्रोन कॅमेऱ्यांनी टिपली आहेत। या प्रकरणी केंद्रप्रमुख आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत। मुंबईतल्या कोस्टल रोडवर मुंबई महानगरपालिकेनं देशातला पहिला संगीतमय मार्ग उभारला आहे। या मार्गावरून नरिमन पॉईंटकडून वरळीकडे जाताना संगीत पट्टे बसवण्यात आले आहेत। या पट्ट्यांवरून ताशी 60-80 किलोमीटर वेगानं वाहन नेल्यास स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातल्या जय हो या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते। हंगेरियन तंत्रज्ञानावर ही संकल्पना आधारित आहे आणि जगातला 5वा तसंच देशातला पहिलाच हा प्रयोग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मार्गाचं लोकार्पण झालं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचा कृषी विभागाचा निर्णय। दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ। प्राध्यापक भरतीसाठी सुधारित दिशानिर्देश जारी। पेसा भरतीची प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी शासन आदेश प्रसिद्ध। एसटीमध्ये विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार। मुंबई महानगरपालिकेत 44 वर्षांनंतर भाजपाचा महापौर आणि 12वीच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये कॉपी उघड। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।